बोल साचे दरबार की सेवा करी दिन रात बात।